श्रीराम समर्थांच्या मनोबोधातला 12वा श्लोक आपण पाहतो आहोत. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. समर्थ यात मनाला समजावत आहेत. ते म्हणत आहेत, हे मना तू सतत दुःखाचा विचार करू नकोस. सामान्यतः मनुष्य भूतकाळात घडून गेलेल्या त्या गोष्टींचं चिंतन करत राहतं, उगीचच त्याच्या आठवणी सुरू असतात. त्यात देखील दुःखकारक गोष्टींचं स्मरण जास्त होत राहतं आणि सुखाचे आनंदाचे क्षण विसरले जातात. मुळात आधी सुख कमी आणि दुःख जास्ती अशी परिस्थिती आहे. दुःखाचे कष्टाचे बरेच क्षण ते गेले की नंतर सुखाच्या आनंदाचा क्षण मिळतो. वस्तुतः तो सुखाचा क्षण सर्व दुःखांवर मात करू शकतो. तथापि माणसाची प्रकृतीच अशी आहे, प्रवृत्ती अशी आहे की सुखाचं चिंतन करण्यापेक्षा दुःखाचं चिंतन स्मरण जास्त चालू राहतं. एक गोष्ट खरी आहे की सुखाचा काळ हा भरावर संपतो आणि दुःखाचा एक एक क्षण मात्र जाता जात नाही. दुःखाच्या चिंतनाने आत्ताच्या वर्तमान काळातील क्षण देखील दुःखानं झाकळून जातो. चालू क्षणात सुख असलं तरी व्यग्र मनामुळं ते सुखदेखील भोगता येत नाही. म्हणून समर्थ सांगतात, हे मना तू दुःखाचा विचार करत राहू नकोस, त्याचबरोबर शोक आणि चिंताही करू नकोस. मना सर्वथा शोक चिंता नको रे. दुःख आहे ते शारीरिक आहे, मानसिक आहे, दोन्ही प्रकारचं असतं. व्याधीमुळे शारीरिक दुःख वेदना असतात तर त्या भोगणं प्राप्त आहे, पण ते दुःख हे देखील आपल्या पूर्वकर्माचंच फळ आहे हे जाणून घेऊन शांतपणाने सहन करावं. मन जर खंबीर असेल, सहनशील असेल, तर शारीरिक दुःख देखील थोड्याफार भोगणं सहज शक्य होतं. पण मनच जर दुर्बल असेल तर शारीरिक बल देखील तोटकं पडतं. दुसरी एक गोष्ट आहे की मनाचं दुःख जे आहे ते विचारानं विवेकानं मनाची समजूत घालून कमी करणं शक्य असतं. त्यामुळे दुःखानंतर शोक आणि चिंता हे जे मनाचे विकार आहेत ते माणसाला दूर ठेवणं शक्य आहे. दुःख दीर्घकाळ उगाळत राहिलं की निष्कारण त्यातून शोक आणि चिंता निर्माण होते. भूतकाळामध्ये हातून काही दुष्कर्म चुका घडल्या असतील त्याचा तर पश्चातापही होतो, पण नुसताच पश्चाताप करीत चालू क्षण देखील आनंदापासून वंचित करून व्यर्थ घालवण्यापेक्षा भविष्य काळात अशी चूक आपल्या हातून घडणार नाही याची खबरदारी घ्यायची. भूतकाळाच्या चिंतनाबरोबरच भविष्यकाळची चिंता करण्याची मनुष्याला सवय आहे. भूतकाळ तर होऊन गेला, भविष्यकाळ यायचा आहे, आता तो कसा जाईल याची चिंता असते. खरं म्हणजे पुढे काय घडावं हे काही आपल्या हातात नसतं. जे घडणार असतं तेच घडून जातं. मग नुसती चिंता करून पदरी काय पडणार? पुढील पैसं पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐशी सरीसिये भूमिके समाधी राहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भूत भविष्याचं चिंतनातून मन व्यग्र होऊ न देता वर्तमान क्षणात आनंदानं जगावं. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट असं जगायला संत सांगतात. आणि मग विवेके देहे बुद्धी सोडू न द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आत्मानात विवेक करून आत्मा कोण अनात्मा कोण याचा विवेक करायला पाहिजे. आणि मी देह हे जे अज्ञान आहे, ही जी देहबुद्धी आहे ही सोडून द्यायची आहे, आणि मी आत्मा आहे ह्या ज्ञानाप्रत पोचायचे आहे. आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी असते ती आत्मबुद्धी करायची, आणि देहात असतानाच विदेह अवस्था देहापासून अलिप्तता साधून आनंदात राहावं आणि ती मुक्तीची अवस्था भोगावी. म्हणून म्हटलं मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धि सोडूनी द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम.